नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मानसी वाळवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या पुणे भेटेर आसतले। जम्मू आणि काश्मीरान काल विधानसभा वेचणुकेच्या दुसऱ्या पावण्यार 57.03% मतदान झाले। ग्लोबल साउथाक फावो ते प्रतिनिधित्व मेळचे म्हण आंतरराष्ट्रीय निर्णय घेवपाच्या संरचनेत बेगोबेग सुधारणा करपाचो उलो भारतान मारला। विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी हो विचार मांडलो। मुंबय उटंगाराच्या पावसाक लागून भारतीय हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला। महाराष्ट्र, गोय, कोकण, गुजरात, सिक्कीम आणि अस्तम बंगालांत आयज उटंगाराचो पाऊस पडटलो असो अदमास उक्तावन भारतीय हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला। आता पुराय खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या पुणे भेटेर आसतले। 22,600 कोटी रुपया परस चढ रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे ते उक्तावण करतले, तशेंच बुनयादी फातर बसयतले। जिल्हो न्यायालयातल्यान पुण्यातल्या स्वारगेट मेरेन वचपाच्या मेट्रो गाडयेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 500 वावटो दाखयतले। सुपर कम्प्युटिंग तंत्रगिन्यानाच्या मळार भारताक आत्मनिर्भर करपाच्या हेतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुमार 130 कोटी रुपयाच्या 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर देशाक समर्पित करतले। आर्विल्ल्या शास्त्रीय संशोधन सुविधांखातीर पुणे, दिल्ली आणि कलकत्ता हांगा हे सुपर कम्प्युटर असात। तशेंच हवामान आणि हवामान संशोधनाखातीर तयार केल्ल्या संगणक प्रणालींचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकी जातले। हो प्रकल्प 850 कोटी रुपयांची गुंतवणूक दाखयता। जम्मू आणि काश्मीरांत काल विधानसभा वेचणुकेच्या दुसऱ्या पावण्यात 57.03% मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली। 26 विधानसभा मतदारसंघांखातीर मतदान झाले आणि मतदान कसल्याच प्रकारची हिंसेची घडणूक जाय नासतना शांतीकायीन झाले, असे वेचणूक आयोगान सांगले। मुखेल वेचणूक आयुक्त राजीव कुमार हे वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू हांचे सहित मतदान शांतीकायेन जावचे म्हणून मतदान प्रक्रियेचो नियाळ घेत आशिल्ले, अशी वेचणूक आयोगान माहिती दिल्या। एकवेळार भय आशिल्ल्या सुवातेर आयज लोक उमेदीन लोकशायेच्या या उत्सवात मतदान करपाक फुडे सरल्यात, ही खोशयेची आणि अभिमानाची गजाल, असे राजीव कुमार हांणी सांगले। भिय नासतना मतदारांक मतदान करूंक मेळचे म्हण जायती सुरक्षेच्या नदरेन जतनाय आमी घेतात, असे तांणी मुखार सांगले। ग्लोबल साउथाक फावो ते प्रतिनिधित्व मेळचे म्हण आंतरराष्ट्रीय निर्णय घेवपाच्या संरचनेत खासा करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळान बेगोबेग सुधारणा करपाचो उलो भारतान मारला। हो विचार विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी मारलो। काल न्यूयॉर्कांत जाल्ल्या G20च्या विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेंत उलयतना विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी संयुक्त राष्ट्र संघटनेची उदरगत जावंक जाय असे सांगले। ताका लागून संसारिक शांतताय आणि थिरताय सांभाळपाक संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ कष्ट घेता, असे तांणी सांगले। ग्लोबल साउथाक तांचो कायदेशीर आवाज दिवपाक जाय, असे तांणी मुखार सांगले। आंतरराष्ट्रीय अर्थिक आणि उदरगत संघटनेविषयी उलयतना डॉ एस जयशंकर हांणी आंतरराष्ट्रीय अर्थिक वास्तुकला चढ घटमूट करून विस्तारित आणि प्रभावी करपाखातीर सुधारणा हाडप गरजेचे असा, असे सांगले। G20च्या अध्यक्षपदाच्या काळात भारतान आंतरराष्ट्रीय अर्थिक तज्ञांचे एक पॅनल स्थापन करून बहुपक्षीय उदरगत बँकांक सुधारणा करपाची शिफारस केली आणि तांच्यो सुचोवण्यो G20 संघान आपणायल्यो, असे तांणी मुखार सांगले। मोदी 3.0 सरकारान इतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळांत येऊन 100 दीस पुराय झाल्यात। ह्या कार्यकाळांत सरकारान मुळावे सुविधा, शेतकार, मध्यमवर्गीय, बायला आणि तरणाट्यांचेर लक्ष देऊन 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केल्यात। नागरिक पहिली ह्या नदरेतल्यान सरकारान उभारिल्ल्या पावलांचेर आमच्या आकाशवाणीच्या खबराकारान हो नियाळ तयार केला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी काल सामरकंद उझबेकिस्तानांत नव्या AIIB एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वर्सुकी बसकेंत वांटो घेतलो। ह्या वेळार उलयतना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी AIIB खासगी मळावेली साधना एकठांय करपाक म्हत्वाची भूमिका घेवपा वांगडाच प्रमाणीकरण आनी नवीन अर्थिक साधना आनी उत्पादनांची चड पुरवण करपा खातीर यत्न करचो, असो उलो मारलो। AIIB च्या ग्राहक केंद्रीत धोरण आणि कार्यपद्धत, कोविड-19 महामारी वेळावेलो प्रतिसाद अशा जायत्या उपक्रमांची तोखणाय यावेळार उलयताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी केली. भारताच्या अणभवाचो उल्लेख करतना मुळाव्या सुविधांचो व्हड प्रमाणांत विस्तार आनी डिजिटल भौशीक मुळाव्या सुविधांचो परिणाम जोडून एक बळिष्ठ वेवस्था तयार जाता अशें अर्थमंत्र्यांनी सांगले. शारातली मुळावी बांदावळ, ई मोबिलिटी, उर्जा सारख्या मळांचेर भारतान आता लक्ष केंद्रीत केला अशें अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल भारतीय चॅस ऑलिंपियाड चॅम्पियन्स पंगडाची नवी दिल्लीन भेट घेतली. भारतान 2024 चॅस ऑलिंपियाडांत दोन भांगरा पदकां जिखून इतिहासीक खीण तयार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाची तोखणाय केल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सियाचीन बेस कॅम्पाक भेट दितल्यो. ह्या भेटेवेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू थंय तैनात आशिल्ल्या सेनादळाच्या जवानांकडेन संवाद साधतल्यो आनी उलोवप करतल्यो. मुंबईत गडगड सयत उटंगाराचो पाऊस पडप सुरू आशिल्ल्यान भारतीय हवामान खात्यान मुंबय आनी ठाण्या खातीर रेड अलर्ट जारी केला. आयज मुंबईत गडगड आनी जोगला सयत उटंगाराचो पाऊस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. गोंय, महाराष्ट्र, कोकण, गुजरात, सिक्कीम, अस्तम बंगालांत आयज उटंगाराचो पाऊस पडटलो असो अदमास उक्तावन भारतीय हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. सौराष्ट्र, कच्छ आनी अरुणाचल प्रदेशांत आयज आनी उदेंत उत्तर प्रदेशांत फाल्यां नेटान पाऊस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. उत्तराखंड, गुजरात, अस्तंत मध्य प्रदेश, उदेंत मध्य प्रदेशांत फाल्यां मेरेन खूप नेटान पाऊस पडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. उदेंत भारतांत नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, झारखंड, ओडिशा आनी बिहारांत फुडले दोन दीस उटंगाराचो पाऊस पडटलो अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. दक्षिण भारतांत, तेलंगणा आनी कर्नाटकांत आयज नेटान पाऊस पडपाची शक्यताय आसा असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. हरियाणा विधानसभा वेंचणुके खातीरचो प्रचार नेट घेवपाक लागला. वडील काँग्रेस फुडारी राहुल गांधी आयज कर्नाल जिल्ल्यांतल्या आपल्या प्रचाराक सुरवात करतले. काँग्रेस फुडारी राहुल गांधी कर्नालच्या आसनंत विधानसभा मतदारसंघान भौशीक बसकेंत वांटो घेवन मार्गदर्शन करतले. उपरांत ते हिस्सर जिल्ल्यांतल्या बरवालान भौशीक बसकेंत वांटो घेतले. हरियाणांत 5 ऑक्टोबर दिसा मतदान जातले आनी 8 ऑक्टोबराक मतमेजणी जातली. जम्मू आनी काश्मीराचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा हांणी दुसऱ्या पांवड्यार वेंचणुकेंत व्हडा आंकड्यान येवन मतदान केल्ले खातीर मतदारांक परबी भेटयल्या. रियासी, पुंछ, राजौरी, गंदेरबल, बुदगाम आनी श्रीनगरातल्या लोकांची तांणी व्हडा आंकड्यान येवन मतदान केल्ले खातीर एका सोशल मिडिया पोस्टांत तुस्त केल्या. इतल्या आंकड्यान मतदारांनी येवन मतदान करप ही विकसीत लोकशायेची गवाय आमकां दिता अशें तांणी सांगले. वेंचणूक अधिकारी, जम्मू आनी काश्मीरातले पुलीस आनी सुरक्षा दळांनी मतदान बेस बऱ्या तरेन कसलोच गोंदळ जायनासतना शांतीकायेन जावचे म्हूण केल्ल्या यत्नांची तांणी तोखणाय केल्या. फुटबॉलांत काल लावरातल्या व्हिएंटियांत जाल्ल्या एएफसी अंडर 20 आशियाई कप क्वॉलिफायर फेरयेंत भारतान मंगोलियाचेर 4-1 अशें जैत जोडले. केल्विन सिंग, कोरोऊ सिंग भिंगुजम आनी मंगलेथंग किपगेन हांच्या गोलाक लागून भारताक आघाडी घेवपाक मदत जाली. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमरा दिस्सानेक हांणी आपले सरकार अर्थवेवस्था थीर करपा खातीर आनी रिणमुक्त जावपा खातीर बेगोबेग आनी ताकतिकेन यत्न आनी चर्चा सुरू करतले अशें सांगला. आनी आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या पुणे भेटेर आसतले. जम्मू आनी काश्मीरान काल विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यार 57.03% मतदान जाले. ग्लोबल साउथाक फावो ते प्रतिनिधित्व मेळचे म्हूण आंतरराष्ट्रीय निर्णय घेवपाच्या संरचनेत बेगोबेग सुदारणा करपाचो उलो भारतान मारला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी हो विचार मांडलो. मुंबय उटंगाराच्या पावसाक लागून भारतीय हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. महाराष्ट्र, गोंय, कोकण, गुजरात, सिक्कीम आनी अस्तम बंगालांत आयज उटंगाराचो पाऊस पडटलो असो अदमास उक्तावन भारतीय हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.